नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपण मागच्या काही सत्रांमध्ये सकारात्मक मूल्य जी आहेत ह्यामध्ये खुशी किंवा इतर काही गुणांबद्दल, इतर काही सकारात्मक ज्या भावना आहेत त्याच्याबद्दल माहिती घेत आलो. आणि मागच्या सत्रामध्ये आपण जो काही चर्चा केलेली होती ती चर्चा होती प्रेम किंवा लव ह्या विषयावर. आज त्याच विषयावर आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर सचिन. डॉक्टर सचिन, आपलं खूप स्वागत आहे.
ओम शांती.
डॉक्टर सचिन, मागचं सत्र आपण जेव्हा थांबवलं त्यावेळेला तुम्ही इल हा शब्द वापरला, आय लॅक लव. म्हणजे प्रेमाची जर कुठे एखाद्या व्यक्तीमध्ये कमतरता आहे तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या परिस्थिती म्हणा किंवा रोगांना सामोरे जावं लागत असणार आहे नक्कीच, आणि जातातही. आणि आपण बघतो सुद्धा समाजामध्ये की प्रेम नसेल तर खूप परेशानी, खूप त्रास होतो एखाद्या व्यक्तीला. परंतु मला आता असं जाणून तुमच्याकडून घ्यायचं आहे की प्रेमाच्या काही लेवल्स आहेत का? म्हणजे प्रेम फक्त आपण म्हणतो की जे प्रेम आता एकमेकांमध्ये व्यक्त केलं जातं हे शारीरिक प्रेमच आहे, मग दुसऱ्याही प्रेमाच्या काही प्रकार आहेत का? लेवल्स म्हणण्यापेक्षा मी म्हणेन काही प्रकार वेगवेगळे आहेत का, ह्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
माझा वैयक्तिक चिंतन आणि अनुभव असा आहे, जसं आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की प्रेम हे फक्त एक भावना नाही आहे. आपण म्हणतो प्रेमाची भावना, बट इट्स अ युनिव्हर्सल फोर्स. पूर्ण विश्वामध्ये ज्याला आपण म्हणतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन, हा पूर्ण विश्वामध्ये कार्य करतो आहे. आणि मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की सूर्याने जसं सर्व ग्रहांना आपल्या भोवती खेचून ठेवलेलं आहे ते पण एक प्रेम आहे. जसं पृथ्वीने चंद्राला खेचून ठेवलेलं आहे, जसे गुरुचे उपग्रह आहेत, शनीचे उपग्रह आहेत, हे प्रेमामध्ये बांधलेले आहेत. तसंच ह्या मनुष्यसृष्टीवर, ही पृथ्वी ज्याच्यावर मनुष्यसृष्टी आहे, ते देखील एकमेकाला जे बांधले गेलेले आहेत किंवा एकमेकापासून दूर फेकले जातात ते प्रेमामुळे किंवा प्रेमाच्या अभावामुळे होतात. तर शरीराच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं किंवा मनुष्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर प्रेमाला आपण चार लेवलवर पाहू शकतो. सगळ्यात पहिलं जे प्रेम, जे तुम्ही आता म्हणालात किंवा मागच्या सत्रामध्ये पण जो प्रश्न आलेला, ते आहे शारीरिक लेवलवरचं प्रेम. सर्वांना त्याचा अनुभव आहे की शरीराच्या लेवल एखाद्याला बघून आपण त्याच्या प्रेमात पडतो. तर ते प्रेम आहे आणि ते माझ्या मते ह्या स्पेक्ट्रममध्ये खालच्या पातळीवर सगळे आहे. कारण मनुष्य आणि जनावरांमध्ये हा फरक आहे की जनावर पण शारीरिक लेवलवर प्रेम करतात, मनुष्य पण करतात. मनुष्यामध्ये विशेष अशी काय गोष्ट आहे? तर आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं की प्रेमाचं रूप कसं बदलत जातं. लहानपणी जे आपण ज्या बालक असतो, छोटे असतो, तेव्हा आपला आईशी स्नेह असतो. थोडे मोठं झालो की आपल्याला मित्र मिळतात, शाळेमध्ये गेल्या त्यांच्याशी आपलं प्रेम होतं. थोडा आणखीन आपण मोठे झालो की शिक्षक, त्यांच्याशी वेगळं प्रेम असतं. कॉलेजमध्ये गेल्यावर मग अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन असतं, की लग्न झाल्यावर पती आणि पत्नीचं जे प्रेम असतं, त्याच्यानंतर मग मुलं झाल्यावर मुलांवर प्रेम असतं, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मग मनुष्य शेवटी परमात्म्याकडे वळतो. तर हे चार आश्रम भारतामध्ये सांगितलेले आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि मग शेवटची अवस्था. तर हे प्रेमाचं रूप बदलत जातं. तर पहिलं प्रेम आहे जे फिजिकल लेवलवर, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यापेक्षा एक श्रेष्ठ प्रेम आहे ज्याला आम्ही म्हणतो की मेंटल लेवल, मानसिक स्तरावरचं प्रेम. आपल्या भारतामध्ये अशा भरपूर प्रेमकथा प्रसिद्ध आहेत की ज्याच्यामध्ये विकार कुठेही नव्हते. जसं लैला मजनूचं प्रेम आहे किंवा हीर रांझाचं प्रेम आहे. हे जे प्रेम आहे हे शरीरावर नव्हतं, एक दुसऱ्याला बघत राहायचे, ते मनाच्या लेवलवर ते प्रेम होतं. हे पण एक पण प्रेमाचा प्रकारच आहे. हे पहिल्या लेवलपेक्षा त्याच्यामध्ये प्युरिटी जास्त आहे आणि हे जास्त शाश्वत आहे पहिल्या लेवलपेक्षा. कारण पहिल्या लेवलचं जे प्रेम आहे ते बघितलं की ते प्रेम हळूहळू त्याची शक्ती संपत जाते, ते निरंतर त्या स्टेजमध्ये राहू शकत नाही. पण हे दुसऱ्या लेवलचं प्रेम आहे, हे जास्त मोर शाश्वत आहे पहिल्यापेक्षा, त्यामुळे ह्याची पर्सेंटेज त्याच्यापेक्षा जास्त आहे प्युरिटीमध्ये पहिलं. तिसरं जे प्रेम आहे ते पण, दुसरं प्रेम जे आहे मेंटल लेवलवर, मानसिक स्तरावर, एका व्यक्तीवर आहे. पण तिसरं जे आम्ही म्हणतो सामाजिक प्रेम हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होतं, कारण एका वेळेला तुम्ही पूर्ण समाजाबद्दल विचार करता, त्यांच्या भलाबद्दल विचार करता, हे थोडं हायेस्ट लेवलचं त्याच्यापेक्षा प्रेम आहे. आणि ह्याचं मला उदाहरण जे दिसतं आहे की आपण सर्वांनी भारतामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये चित्रपट पाहिला श्यामची आई, तर त्याचं आईवर प्रेम होतं, पण जेव्हा आईचा मृत्यू होतो किंवा आई जाते तेव्हा तो कोणाला आपली आई मानतो, तर संपूर्ण भारत भूमीला आपली आई मानतो आणि देशाची सेवा करणं, तर ते प्रेमाचं सब्लिमेशन आहे, ऊर्ध्वीकरण आहे. आणि मला सांगायला फार आनंद वाटतो आणि फार अभिमानाने मी जिथे जिथे जातो सांगतो की भारत हा असा एकच देश आहे ज्या देशाला आपण माता म्हणतो. कुठल्याही देशामध्ये आपण माता म्हणत नाही. अमेरिकावाले कधी म्हणत नाही अमेरिका माता की जय, किंवा झेकोस्लोवाकिया कधी म्हणत नाही झेकोस्लोवाकिया माता की जय, पण भारतामध्ये आपण म्हणतो की भारत माता की जय. तर हे समाजावर प्रेम करणं हा जो प्रकार आहे हा प्रकार भारतामधून गेला, कारण भारत सगळ्यात जुनी संस्कृती आहे आणि भारतामधून ही वसुदैव कुटुंबकामची प्रस्तावना किंवा विचार गेलेला आहे की समाजावर प्रेम करणं, स्वतःवर जसं किंवा एका व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तसं समाजावर पण प्रेम, हे आणखीन हायेस्ट लेवलचं प्रेम आहे. पण सर्वात हायेस्ट जर प्रेम आपण बघायला गेलं ते आहे स्पिरिच्युअल लव, ज्याला आपण म्हणतो की आत्मा का परमात्मा के साथ मिलन, किंवा ज्याला शास्त्रामध्ये लीन अवस्था किंवा ज्याला मुक्तीची अवस्था मांडलेली आहे ही सर्वात श्रेष्ठ अवस्था आहे. याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, याला कुंभमेळा पण म्हटलेला आहे. कुंभमेळा म्हणजे नदी और सागर का मिलन, तर परमात्मा हा सागरासारखा आहे, तर सागरामध्ये नदी जाऊन मिळणे हे सगळ्यात श्रेष्ठ मिलन आहे. तर ह्याचा अर्थ जो आम्हाला परमात्म्याने सांगितलेला आहे की ह्या वेळेला जे संगम युग चाललेलं आहे, कलियुग संपून सतयुगाच्या आधीचा समय आहे, त्या संगम युगावर जेव्हा परमात्मा ह्या सृष्टीवर येतो तेव्हा आत्मे त्या परमात्म्याच्या प्रेमामध्ये लीन होतात. तर लीन होण्याची अवस्था म्हणजे ती आत्मा विनाश नाही पावत पण त्याच्या प्रेमामध्ये लीन होते. ही जी अवस्था आहे ही प्रेमाची सर्वात श्रेष्ठ अवस्था आहे आणि ही अवस्था भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पण भरपूर संतांनी अनुभव केलेली आहे आणि त्या अवस्थेमध्ये ते पराकोटीचा अनुभव त्यांनी केलेला आहे. तर ही अवस्था फार सुंदर आहे आणि ह्याचा एक सेकंडचा अनुभव तुमचं जीवन बदलू शकतो असा आमचा अनुभव आहे. तर ह्या चार लेवलवर जर तुम्ही प्रेम बघितलं, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक, तर आध्यात्मिक लेवलचं जे प्रेम आहे परमात्म्याशी ते एकदम टॉप लेवलवर येतं आणि त्या प्रेमाचा जेव्हा आपल्याला अनुभव होतो तेव्हा आपण संपूर्ण विश्वाशी संपूर्ण सृष्टीशी एकरूप झालेलं असतं, याला युनिटी कॉन्शियसनेस म्हणतो. आणि सर्वोच्च अवस्थेचा अनुभव आपण आध्यात्मिक लेवलवर प्रेमावर गेल्यानंतर करू शकतो.
डॉक्टर सर, तुम्ही आम्हाला आता वेगवेगळे प्रकार सांगितले परंतु प्रेम व्यक्त करायच्याही काही वेगवेगळ्या विधी आहेत का? कारण आपण बघतो की प्रेम कोणाला काही विशिष्ट प्रकारेच प्रेम केलेलं आवडतं, तर ह्याच्यातही एक डॉक्टर म्हणून तुम्ही काही विशेष अशा गोष्टी सांगू शकता की प्रेम व्यक्त कसं कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, त्यापैकी कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे किंवा अशी कोणती पद्धती आहे जी चांगली आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला प्रेम व्यक्त केलं पाहिजे.
माझ्याकडे असे पण व्यक्ती येतात की त्यांना कळतं की माझं प्रेम बसलेलं आहे कोणावर तरी पण ते व्यक्त करता येत नाही, तर त्यावेळेला ते कन्फ्यूज असतात. तर ते विचारतात की काय करू, आम्हाला काही सुचत नाही आहे. याच्या वेळेला पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये आम्ही बघितलंय की स्त्री ही नेहमी शांत असते, ती बोलत नाही आणि पुरुष हा आपलं प्रेम व्यक्त करतो सहजासहजी. म्हणजे कॉमनली जे बघितलं, हल्लीच्या मुली व्यक्त करत असतील, माझा त्याच्याबद्दल जास्त अनुभव नाही आहे, पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक गीत आहे तुम्ही ऐकलं असेल, शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातून, तर त्याच्यामध्ये एक अशी लाईन येते, त्याच्यामध्ये ती प्रेयसी म्हणते, मी कशी शब्दात मांडू भावना माझ्या तुला, तू तुझ्या समजून गेले लाजणारे या फुला. तर इथे फार सुंदर त्या कवीने वर्णन केलेलं आहे की स्त्री शांत असते, ती व्यक्त नाही करत, तर तिला असं वाटतं की समोरच्याने समजून घ्यावं. तर हा आपण फार महत्वाचा प्रश्न, मला असं वाटतं का हा प्रश्न जर आपण समजला चांगल्या प्रकारे तर आपले संबंध आपण चांगल्या प्रकारे प्रस्थापित करू शकतो. आपण सर्व वेगवेगळे आहोत, पुरुष किंवा स्त्री, आणि आपल्या सगळ्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर ह्या तीन प्रकारामध्ये मेजॉरिटी येतात, काही लोकांना प्रेम असलं किंवा झालं तर त्यांना ते ऐका कानाद्वारे ऐकणं त्यांना खूप वाटतं की तुमचं माझ्यावर प्रेम आहे किंवा माझं तुमच्यावर प्रेम आहे, तर त्यांना ते पुन्हा पुन्हा ऐकायचं असतं. तर तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवडत असेल तर ते तुम्ही व्यक्त केलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. ते तुम्ही जेवढं बोलाल तेवढा ते मेसेज पास अक्रॉस होतो आणि ते प्रेमाचा बॉन्ड चांगला राहू शकतो. मी हे का म्हणतोय कारण फॉरेनमध्ये आम्ही बघितलं की फॉरेनमध्ये जर नवरा बायको जे हजबंड वाईफ आहे त्यांनी एक दिवस जरी आपापसामध्ये जर नाही बोलले की आय लव्ह यू हा शब्द त्यांनी नाही वापरला तर दुसऱ्या दिवशी डायव्होर्सचे पेपर रेडी. की तुम्ही आय लव्ह यू नाही म्हणाला याचा अर्थ तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे. तर असे ग्रुप लोकांचा पडतो ज्यांना ऐकणं फार आवश्यक असतं की ह्याचं प्रेम आहे. ठीक आहे, हा एक ग्रुप झाला. दुसरा ग्रुप जो आहे त्यांना ऐकण्याशी जास्त घेणं देणं नसतं. त्यांचं ते दुसरं एक असतं की प्रेम आहे मला कसं कळणार. तर प्रेम म्हणजे प्रेमामध्ये काहीतरी द्यायचं असतं. तर जेव्हा तुम्ही गिफ्ट देता एखादी, कारण भरपूर लोक बोलतात आपण ऐकलं असेल की लग्नाला एवढे वर्ष झाले पण काय दिलं, मला अजूनपर्यंत काय दिलं नाही, लग्नाच्या वेळेला जे घेतलं तेच घेतलं, नंतर काहीच नाही घेतलं. तर दोन्हीकडून असू शकतं. तर हेच प्रकार आहे, दुसरा प्रेमाचा व्यक्त करण्याचा प्रकार आहे की ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याला आपण काहीतरी गिफ्ट देतो किंवा सौगात देतो. हा एक प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार असू शकतो. आणि तिसरा प्रकार आहे की काही लोकांना ऐकून आणि सौगात नाही, त्यांना स्पर्श हवा असतो, फिजिकल स्पर्श असतो. हा पण एक प्रकार आहे. तर ह्या तीन प्रकारे प्रेम व्यक्त होतं. पण मी ह्या तिघांना स्पिरिच्युअलाइज करायला गेलो तर फार सुंदर याचं स्पष्टीकरण आहे की सौगात प्रत्येक वेळेला स्थूल असायची आवश्यकता नाही. तुम्ही कॉम्प्लिमेंट सुद्धा देऊ शकता, तुम्ही एखाद्या व्यक्तीची विशेषता वर्णन करू शकता, ते पण एक प्रेम आहे. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जो आहे जसा आहे तसं स्वीकार करणं हे पण एक प्रेम आहे. आणि तुमचं प्रेम तुमच्या ऍक्शन मधून दिसतं की इफ यू आर रिअली रिस्पेक्टिंग दॅट पर्सन. कारण असा अनुभव आहे की सुरुवातीला जे आकर्षण वगैरे असतं ते संपूर्ण नंतर जे एक आधार हवा असतो एका वयामध्ये, सुरुवातीला ते आकर्षण असतं नंतर एक सपोर्ट हवा असतो की माझ्या बरोबर कोणतरी आहे जी माझी काळजी घेऊ शकतं. कारण 40-50-60 वर्षानंतर तुमच्यामध्ये ते शारीरिक शक्ती राहत नाही पण एक आधार म्हणून तुम्हाला बरोबर हवा असतो जो तुमचा ऐकून घेऊ शकतो, तुम्हाला समजून घेऊ शकतो. तर अशी व्यक्ती, तर हे प्रेमाचं रूप जे बदलत जातं त्याच्यामध्ये रिस्पेक्ट दुसऱ्या व्यक्तीला देणे हे हायेस्ट फॉर्म ऑफ लव आहे. तर हा रिस्पेक्ट देणं एक दुसऱ्याला हा पण एक प्रेमाचा व्यक्त करण्याचा प्रकार आहे की ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याला आपण अनकंडिशनल ऍक्सेप्टिंग, ह्याला प्रेमाला एक सुंदर शब्द इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतो अनकंडिशनल लव, बिना किसी शर्त का स्वीकार करना. तो ये स्टेज पर जब हम पहुंचते तो वो भी बहुत अच्छे क्वालिटी का प्रेम माना गया. तो इस प्रकार से प्रेम को व्यक्त किया जा सकता है.
डॉक्टर साहब, तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून असं जाणवतं की प्रेम जे आहे ते खूपच असा एक घटक आहे जीवनामधला जो खूप महत्वपूर्ण आहे आणि तो फक्त बाह्य नसून खूप जास्त तो आंतरिक आहे. तर नक्कीच जिथे तुम्ही आम्हाला त्याचा इफेक्ट त्याचे जे काही परिणाम आहेत ते शरीरावरचे सांगितलेत, तर इथे आत्म्यावर किंवा सोल ज्याला आपण म्हणतो किंवा मनावर ह्याचे काय परिणाम होत असतील प्रेमाचे, असलं तर आणि नसलं तर?
डेफिनेटली का नाही. आपण बघितलं की प्रेमाचा हायेस्ट फॉर्म आहे स्पिरिच्युअल फॉर्म किंवा आध्यात्मिक प्रेम किंवा आत्म्याचं परमात्म्यावर प्रेम. जेव्हा आपण त्या स्टेजला पोहोचतो त्यावेळेला आपण स्वतःचेच नाही परंतु विश्वासाठी एक आधार बनतो. पूर्ण विश्वाची समस्या संपवण्याची शक्ती आपल्यामध्ये परमात्मा भरतो. म्हणजे आपल्या मनामध्ये एवढी ताकद येते. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की ख्रिश्चन धर्म जो आहे, ख्रिश्चन धर्माचं फाउंडेशन जर तुम्ही बघितलं तर त्यांनी सांगितलंय गॉड इज लव. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पण म्हटलेलं एक गीत आहे, तुम्ही ऐकलं असेल, तू प्यार का सागर तेरी एक बूंद के प्यासे हम. तर त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की आपलं मन एवढं शक्तिशाली बनतं त्या अवस्थेमध्ये की आपण एका जागेवर बसून संपूर्ण विश्वातील लोकांना एकत्र बांधू शकतो, जी सध्या फार मोठी आवश्यकता आहे. सध्या आपापसामध्ये प्रेम राहिलेलं नाही आहे. माझ्या मते आध्यात्मिकतेचा सगळ्यात मोठा रोल आहे की लोकांनी एक दुसऱ्याला रेस्पेक्ट देणं. पण हे रेस्पेक्ट देणं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपलं मन शक्तिशाली. तर मनावर डेफिनेटली इफेक्ट होतं, आपलं मन निरंतर पॉझिटिव्ह राहतं, निगेटिव्ह विचार त्याच्यामध्ये येत नाही आणि समोरचा व्यक्ती कसाही असला तरी आपण त्याला पूर्णपणे स्वीकार करतो, कारण मला त्या व्यक्तीकडून काही नको असतं, कारण मी संपूर्ण एवढा भरपूर झालेला असतो, मला त्या व्यक्तीकडून काही नसतं. तर आत्म्यावर डेफिनेटली इफेक्ट येतो आणि आत्मा संपूर्ण होते केवळ परमात्म्याच्या संपर्कामध्ये आल्यामुळे. तर प्रेमामुळे आत्म्या एकदम भरपूर होते, त्याचे मनातले जे काही जखमा असतात त्या दूर होतात. लव्ह हॅज गॉट हिलिंग इफेक्ट. शरीराची जखम तर ठीक करतो पण आत्म्याची जखम पण भरण्याची याच्यामध्ये शक्ती आहे.
डॉक्टर साहेब, हिलिंग इफेक्ट आता शब्द वापरलात तुम्ही, तर राजयोगाच्या अनेक सत्रांमध्ये तुम्ही राजयोग मेडिटेशन ध्यान अवस्थेचा आपल्या वर्णन केलेलं आहे, तर प्रेमासाठी एक हिलिंग, कारण खरंच कित्येक तरी रोग, कित्येक तरी संबंधांमध्ये जी आम्ही दुरी बघतो ही प्रेम आहे म्हणून आणि प्रेम नाही म्हणून सुद्धा असे पाहण्यात आलेले आहे. तर हा जो घटक आहे हा राजयोगाद्वारे आपण कोणत्या पद्धतीने वाढवू शकतो आणि तो स्थिर ठेवू शकतो, तर राजयोगाची अशा ज्या विधी आहेत त्याच्यामध्ये कोणत्या विशिष्ट गोष्टींचं चिंतन करावं लागेल एखाद्या व्यक्तीला, जेणेकरून ही अवस्था प्रेमाची अनुभूती एखाद्या व्यक्तीला निरंतर होत राहील.
मी शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती आत्मा आहे. शरीर एक साधन आहे, मी साधक आहे. शरीराला बिलकुल हलकं सोडायचं आहे, की दोन्ही हात दोन्ही पाय श्वास नॅचरली चालू द्यायचा आहे आणि आपलं ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये न्यायचं आहे आणि स्वतःला अनुभव करायचा आहे की हे शरीर विनाशी आहे, मी अविनाशी चैतन्य शक्ती ह्या दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे. एक अतिशय सूक्ष्म दिव्य ज्योतिष स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे आणि प्रेम स्वरूप आहे. असा अनुभव झाल्यानंतर आपण शरीरापासून डिटॅच व्हायला लागतो, हलके व्हायला लागतो. मग त्यावेळेला आपण असा व्हिज्युअलाइज करायचा की परमात्मा जो प्रेमाचा सागर आहे, अनकंडिशनल लव्हचा सागर आहे, त्या परमात्मा तो ज्योतिबिंदू स्वरूप आहे आणि तो परमधाम मध्ये म्हणजे पाच तत्वाच्या पलीकडे जे लाल सुनहर तत्व आहे, सहावं तत्व जिथे परमात्मा निवास करतो, तो माझा पिता आहे आणि तो मला प्रेमाच्या शक्तीने भरपूर करत आहे. तर त्या ज्योतीपासून, महाज्योतीपासून माझ्याकडे प्रेमाचा रंग येत आहे आणि तो रंग आपण ग्रीन कलर मध्ये व्हिज्युअलाइज केला की ग्रीन कलर हिरव्या रंगाचा प्रकाश वरून माझ्याकडे येत आहे आणि इथे दोन डोळ्यांच्या मध्ये मी त्याला स्वीकार करत आहे. तर तो प्रकाश आपण स्वीकार जसा करत जाऊ तसा आपल्या शरीरामध्ये त्याचा अनुभव आपल्याला व्हायला लागेल आणि तो अनुभव शरीरामध्ये कुठे जातोय त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं. जर तुमच्यामध्ये प्रेमाचा अनुभव हृदयामध्ये तुम्ही अनुभव करत असाल, जे कॉमन स्थान आहे, तर त्या ठिकाणी तो रंग तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे. तो प्रेमाचा प्रकाश हिरव्या रंगाचा माझ्या हृदयामध्ये आणि सर्व रक्तवाहिन्यांमध्ये पसरत आहे. माझ्या नसानसांमध्ये परमात्म्याची प्रेमाची शक्ती पसरत आहे आणि माझं शरीर आणि मन शक्तिशाली होत चाललेलं आहे. शरीरातील प्रत्येक पेशी प्रेमाच्या शक्तीने भरपूर होत चाललेली आहे. असा अनुभवामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा आपण प्रयत्न केला तर हळूहळू आपल्याला असं वाटेल की मी एकदम हलका झालेलो आहे. माझ्या हृदयाची जी गती आहे, जे ठोके आहेत, जे भरपूर फास्ट चालत होतं ते स्लो व्हायला लागेल. तुमच्या शरीरामध्ये कुठेही दुखणं असेल, पाय कंबर किंवा खांदे मान किंवा डोकं, तर दुखणं पण हळूहळू कमी व्हायला लागतं आणि शरीरामध्ये एक वेगळाच आनंदाचा अनुभव होतो आणि तुमचं देहभान त्याच्यामध्ये तुम्ही एकदम हरपून जाता. त्या अवस्थेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करायचा आहे आणि हे अवस्था तुम्ही जर मेंटेन केली तर दिवसभर या अवस्थेमध्ये तुम्ही राहू शकता. ह्याच्यामध्ये आणखीन एक विचार तुम्ही करू शकता की परमात्मा साजन है और मैं उसकी सजनी हूं. तर हा जो प्रियकर आणि प्रेयसीचा संबंध आहे हा पण तुम्ही परमात्म्याशी अनुभव करू शकता. परमात्म्याशी सर्व संबंध आपण अनुभव करू शकतो. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण एक आरती नेहमी म्हणतो, त्वमेव माताश्च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. त्वमेव सर्व मम देवदेव। तर परमात्म्याकडून हे सर्व संबंधाचे अनुभव आपण या मेडिटेशन मध्ये करू शकतो, राजयोग मेडिटेशन मध्ये, कि वो मेरे मात पिता है, मैं उसकी संतान हूँ, वो मेरा टीचर है, परम शिक्षक है और परम ज्ञान मुझे दे रहा है, वो सद्गुरु है, मुझे वरदान दे रहा है, त्याच्याकडून संपूर्ण वरदान माझ्याकडे येत आहे ह्याचा अनुभव करायचा। त्याच्याकडून खुदा दोस्त है, तो माझा मित्र आहे, आणि त्याच्याकडून मित्रत्वाच्या भावनेचा अनुभव करा। हे सगळे तुम्ही इमोशन जर स्वतःमध्ये अनुभव करायला लागलात तर हळूहळू तुम्हाला असा अनुभव होत जाईल की तुम्ही एकदम संपूर्ण होत चाललेला, आणि तुमची डिपेंडन्सी जी असते, ह्या योगाला सर्वश्रेष्ठ का म्हटलेलं आहे की कारण आपण सध्या जे प्रेम शोधतोय ते बाहेर शोधतोय, व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये। तर जी डिपेंडन्सी आहे, दुसरा व्यक्ती कधी तुम्हाला संपूर्ण देऊ शकत नाही कारण त्याचा स्रोत परमात्माच आहे। पण जेव्हा आपण डायरेक्ट त्या परमात्म्याशी आपला बुद्धियोग लावतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपली डिपेंडन्सी, दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची जी गरज आहे, ऑटोमॅटिकली आपण डिटॅच होतो। त्याने जरी मला प्रेम नाही दिलं तरी मी बिलकुल स्टेबल आणि संपूर्ण अवस्थेचा अनुभव करू शकतो। ही राजयोगची कमाल आहे। आणि आमचा असा अनुभव आहे की या अवस्थेमध्ये तुम्ही राहिला की तुमच्या सर्व इच्छा संपूर्ण होता।
डॉक्टर साहेब, तुम्हाला धन्यवाद म्हणणं हे सुद्धा एक चुकीची गोष्ट ठरेल कारण आम्हाला अजूनही तुमच्याकडून बरंच काही काही ऐकायचंय। पण खूप अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला सांगितली। दर्शक हो, तुम्ही जर आता अगदी व्यवस्थित ऐकलं असेल तर लक्षात येईल की ज्या गोष्टींसाठी किंवा एक प्रेमासाठी आपण ज्या ज्या व्यक्तींकडे ज्या ज्या वस्तूंकडे कधी कधी पाहिलेलं आहे ती शोधण्याची आपल्याला इथे तिथे जाण्याची काहीच गरज नाहीये। परंतु अगदी सहज सोप्या रीतीने आपण जर तो जो परमात्मा आहे ज्याला तुम्ही ईश्वर म्हणता, गॉड म्हणता, ह्याला अगदी त्या वेगवेगळ्या संबंधांमध्ये जर आठवण केली तर ती जी गरज आहे आपली आत्म्याची ती नक्कीच पूर्ण होऊ शकते हे अगदी सोप्या शब्दामध्ये डॉक्टर साहेबांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे। आणि त्याच्यासाठी त्यांना पुन्हा एकदा न अगदी इच्छा नसताना सुद्धा मी धन्यवाद करेन कारण अजूनही मला तुमच्याकडून बरंच काही काही ऐकून घ्यायचंय। तर आपण अजून एखाद्या विषयाला घेऊन पुढेही येणार आहोत, परंतु ह्या विषयावर जर आपल्याला काही अधिक माहिती हवी असेल तर नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर आपण भेट द्यावी किंवा आमचे जे वेबसाईट आहे www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता। पुढच्या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आम्ही येणार आहोत, तोपर्यंत नमस्कार।
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान। या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय। अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे। विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे। चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे। जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497। आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेट वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402। आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com। जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे।